परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण 56 आणि त्याच्यापेक्षा अधिक वयोगटातील साधक आपल्या वार्षिक कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत। कार्यक्रमासाठी मी मिलिंद वैद्य आपले सहर्ष स्वागत करतो। प्रथम सद्भक्त हेमाते पुरोहित प्रार्थना सादर करतील, ती आपण मनोमन म्हणूया।
ॐ तत्सत् श्री नारायण तु पुरुषोत्तम गुरु तु सिद्ध बुद्ध तु स्कंद विनायक सविता पावक तु सविता पावक तु ब्रह्ममर्यतु यौः शक्तितु ईशुपिता प्रभुतु रुद्र विष्णुतु राम कृष्णतु रहीम ताओतु रहीम ताओतु वासुदेव गो विश्वरूपतु चिदानंद हरितु अद्वितीयतु अकाल निर्भय आत्मलिंग शिवतु आत्मलिंग शिवतु आत्मलिंग शिवतु ॐ तत्सत् श्री नारायण तु पुरुषोत्तम गुरु तु
श्रीराम। आज खूपच पवित्र दिवस आहे। रुद्राचा अवतार श्री हनुमानांची आज जयंती आहे। श्री हनुमानांच्या जीवनाचा आपण आढावा घेऊया। त्यांचे काही वाईट गुण आपल्यात उतरतील असा संकल्प करूया। भक्त शिरोमणी असे ज्यांना म्हटलं जातं, असे स्मरणीय वंदनीय असलेल्या श्री हनुमानांचा अवतार खूप विलक्षण होता। त्यांच्या जीवनात साहस, शौर्य, विचक्षण बुद्धिमत्ता, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य या गुणांबरोबर अनन्य भक्ती, दास्यत्वही दिसून येते। त्यामुळेच त्यांना प्रभू रामचंद्रांनी आपल्या हृदयात अबाधित स्थान दिले होते। त्यांचा जन्मही असाच विलक्षण आहे। ऋष्यमुख पर्वतावर त्यांची माता अंजनी हिने उपासना सुरू केली होती आणि तिने भगवान श्री शंकरांना असं वर मागितलं की मला अक्षय पुत्र व्हावा. भगवंतांनी त्यांना सांगितलं की तू उंजळ उघडून अशी साधनेला बस. त्याच वेळेला दशरथ राजांनी पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात साक्षात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना पायस एका कलशात दिला. तो पायस राजाने सौ त्यांची राणी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना समभागात वाटला. राणी कैकेयी प्रथम प्रसाद न दिल्याने नाराज झाली होती. ती राजा दशरथांना म्हणाली की तुम्ही असे का केलेत, त्यांच्याशी वाद घालू लागली. तेवढ्याच एका घारीने त्यांच्या हातातला प्रसाद पळत पळत उडत पळवला आणि ती वेगाने निघून गेली. वानरराज केसरी यांची पत्नी अंजनी ही बसलेली होती आराधना करायला आणि त्या घारीने तो पायस तिच्या हातामध्ये अलगत टाकला. तिने श्री शंकरांचा प्रसाद म्हणून तो ग्रहण केला आणि अशी श्रद्धा ठेवून तिने जो प्रसाद ग्रहण केला त्याबरोबर ती गर्भवती राहिली आणि तिच्या बोटात रामभक्त हनुमानांचा जन्म झाला. ही घटना भगवान शंकर आणि वायुदेव यांच्या संकल्पाने झाली असेही म्हणतात. श्री हनुमानांच्या जीवनात बल, बुद्धी, कार्यकुशलता, शौर्य, निर्भयता याबरोबरच भक्ती, अनन्यता, श्रद्धा, सेवाभाव या गुणांचा परम उत्कर्ष झालेला दिसतो. रामरक्षक म्हटलंय ना, मनोजवम मारुतीतुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम वानरयूथ मुख्यम, श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामांच्या चरित्रात श्री हनुमंतांना विशेष स्थान आहे. प्रभूंची भेट झाल्या क्षणी श्री हनुमंत त्यांच्याविषयी प्रेम विलक्षण ओढ निर्माण झाली. श्रद्धा निष्ठेचे दृढतर बंध तयार झाले. त्यातून प्रभूंच्या चरणाशी समर्पण शरणागतीचा भाव पक्का झाला. श्री रामचंद्रांना त्यांच्या लीलाचरित्रात आपल्या अंगीभूत गुणांनी श्री हनुमंतांनी सर्वतोपरी सहाय्य केले. अशा परमभक्त रुद्राचा अवतराला आपण आजच्या दिवशी भक्तिभावाने वंदन करूया. योगायोगाने आज गुड फ्रायडे आहे. हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र दिवस आहे. खरं तर आजच्या दिवशी श्री येशूंना क्रॉसवर अमानुषपणे सुळी दिले गेले. खरे ख्रिश्चन लोक आजचा दिवस प्रायश्चित्त म्हणून पाळतात. त्यापाठोपाठ येणारा रविवारी ईस्टर संडे या दिवशी येशूंचे पुनरुत्थान झाले असे म्हणतात. आता सद्भक्त अमिताताई कुलकर्णी भगवान येशूंच्या चरित्रावर गुणांवर आपले चिंतन प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रत्येक वर्षातले काही दिवस असे असतात की त्या त्या दिवशी काही विशेष कारणांमुळे संत महात्म्यांची किंवा जे काही भगवंताचे अवतार असतात त्यांची खूप तीव्रतेने अशी आठवण होते. आजचा दिवस हा खरं म्हणजे असाच एक पवित्र दिवस आहे. आज गुड फ्रायडे आहे. येशूंचे अगदी स्वाभाविकपणे स्मरण होणे क्रमप्राप्तच आहे. येशू म्हटलं की प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा, अनुकंपा या साऱ्या दैवी गुणांचं स्मरण झाल्यापासून राहत नाही. वास्तविक पाहता आजचा दिवस येशूंच्या लाखो करोडो अनुयायांच्या दृष्टीने खरं म्हणजे दुःखदायी असा दिवस. कारण याच दिवशी भगवान येशूंना क्रूसावरती शिक्षा देण्यात आली. म्हणून त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने खरं तर ही अतिशय दुःखद अशी घटना, पण तरीही करोडो अनुयायांच्या दृष्टीने त्यांच्या हृदयात येशू कायमचे अजरामर झाले तो हा दिवस, म्हणूनही आजच्या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं. फादर ऑफ ऑल फादर्स असं ज्यांना संबोधण्यात येतं, त्या परमात्म्याने आपल्या लाडक्या भक्ताच्या येशूंच्या स्वागतासाठी जणू काही आपले बाहू पसरले तोच हा दिवस. ज्या लोकांनी अत्यंतिक यातना दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा क्षमेची प्रार्थना परमपित्याकडे करणारे असे हे येशू ख्रिस्त. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्वामी माधवनाथांचंही जीवन खरं तर असंच होतं, दया क्षमा शांती यांनी परिपूर्ण असलेलं. स्वामी स्मृती कार्यक्रमात एकदा एका साधिकेने असं सांगितलं की ती स्वामीजींना असं म्हणाली की स्वामीजी मला क्षमा करा. स्वामीजी याच्यावर लगेच असं म्हणाले, अगं संत आधी क्षमाच करतात आणि मग अंगीकार करतात. स्वामीजींचं हे जे प्रेम आहे ते आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. स्वामी मकरंदनाथांचंही जीवन त्यांच्या सद्गुरूंप्रमाणेच आहे. स्वामी माधवनाथ म्हणायचे की संप्रदाय असावेत पण सांप्रदायिक अभिनिवेश नसावा. म्हणूनच आपल्या केंद्राचं खरं म्हटलं तर हे आगळं वेगळं वैशिष्ट्य मानावं लागेल की या ठिकाणी जात धर्म यांचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या धर्माबद्दलचा अभिमान आहेच, परंतु अन्य धर्मांबद्दल आदरही आहे. मी एका पुस्तकात असं वाचलं होतं की स्वामी विवेकानंदांचा सुद्धा येशूंच्या जीवनाचा सखोल असा अभ्यास होता. येशूंच्या जीवनचरित्राचं वाचन करताना असं लक्षात आलं की येशूंचा उपदेश अतिशय उदात्त आहे. येशूंजवळ अत्यंतिक उंचीवरील दया आणि क्षमा होती. येशू प्रेमाचा महासागर होते आणि भगवंताचे अवतार होते. भगवंतांचे अवतार कसे ओळखायचे यावर माऊलींनी एक खूप छान ओवी लिहिलेली आहे. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगी नमस्कारी जे आज्ञा, ऐसे आथी जाण प्राज्ञा अवतार माझे. सारे जग ज्यांना नमस्कार करून, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी शरण जाऊन त्यांची आज्ञा स्वीकारण्यास तयार असतात, प्राज्ञा म्हणजे बुद्धिवंत. म्हणून भगवंतांनी बुद्धिवान अशा अर्जुनाला ही खूण सांगितली. त्या दृष्टीने पाहिलं तर या ओवीत वर्णन केल्याप्रमाणे येशूंचे जीवन होते. एका वाक्यात सांगायचं झालं तर येशूंचं जीवन म्हणजे परमपिता देवाचे सतत स्मरण. त्यांचा जन्म गरिबीत झाला आणि पुढचं सर्व आयुष्य त्यांनी गरिबांसाठीच व्यतीत केलं. त्यांना राज्य सिंहासन सैन्य तलवार या असे शब्द माहीतही नव्हते. त्यांना स्वर्गाचे म्हणजेच समतेचे बंधुप्रेमाचे राज्य स्थापन करायचे होते, आणि ते कसे तर मनुष्याच्या हृदयाचा काया पालट करून. प्रभू येशूंनी मानवाला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अंतःकरणपूर्वक प्रार्थनेची युक्ती सांगितली. ते म्हणत की जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही ती आपल्या बंद खोलीत करा, म्हणजे अदृश्य रीतीने सर्वत्र वास करत असलेला सर्वसाक्षी परमेश्वर तुमच्यावर कृपाच करेल. अशा सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या येशूंच्या अथांग जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूया. सुमारे 2000 वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन देशांच्या सीमेवर जुडियाचे बेथलहेम या गावी ज्यू मेंढपाळाच्या घरामध्ये येशूंचा जन्म झाला. मेरी आणि जोसेफ यांच्या विवाहाच्या वाङ्निश्चयानंतर एकदा जोसेफला स्वप्न पडले होते. स्वप्नात त्याला देवदूत दिसला. तो देवदूत जोसेफला म्हणाला की मेरीला मुलगा होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. तो आपल्या लोकांना पापमुक्त करील. कालांतराने येशूंच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी आले. त्यावेळी तेथे हेरोड नावाचा राजा राज्य करीत होता. ते त्या राजाला असं म्हणाले, यहुद्यांचा तो जन्मजात राजा कुठे आहे? आम्ही त्याचे पूजन करण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून हेरोड राजा घाबरला. अतिशय स्वार्थी आणि क्रूर असलेला हा राजा आपल्या शत्रूच्या मुळाशीच नख लावावे या उद्देशाने त्याने आपल्या राज्यातील सर्व बालकांना ठार मारण्याची आज्ञा केली. परंतु येशूंचा जन्म ही दैवी योजना असल्यामुळे ती फलद्रूप होणार यात शंकाच नव्हती. त्यामुळे येशूंचा पिता जोसेफ बालक येशूंना घेऊन मिसर देशात पळून गेला आणि हेरोडच्या क्रोधातून बाल येशू बचावले. बालपणापासूनच येशूंना पशुपक्षी पर्यावरणातले सर्व घटक यांच्याविषयी खूप प्रेम होतं. एकदा ते आणि त्यांचा लहान भाऊ याकोब शेताच्या बाजूने फिरत असतात. येशू जाऊन पाहतात तर एका कुत्र्याने कोकराला तोंडात पकडलेले असते आणि त्या मेंढराच्या केविलवाण्या ओरडण्याने त्यांचं लक्ष तिकडे जातं. आता तो कुत्रा त्या कोकराच्या गळ्याचे लचके तोडू लागल्याने ते कोकरू जीवाच्या आकांताने ओरडत असतं. येशू पुढे जातात आणि त्या कुत्र्याला हकलतात. कोकराला उचलून अलगद घरी घेऊन येतात. ते कोकरू अत्यंत रक्तबंबाळ स्थितीत शेवटचे क्षण मोजत असत. येशूंना त्या कोकराची अवस्था पाहवत नाही. ते आईला म्हणतात, आई किती गोजीरवाण आहे ग ना ग हे लेकरू, जगेल का ग हे आता? त्यावर आई मेरी म्हणते, नाही जगणार बाळा, ते तुझ्या मांडीवरच त्याला मरण येऊ दे, तेच त्याचं भाग्य. बाल येशूंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ईश्वराचे स्मरण करीतच ते त्या कोकराला कुरवाळू लागले. थोड्याच वेळात त्या कोकराचा प्राण गेला. आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या दुःखांची जवळून ओळख होत होतच येशूंचं बालपण पुढे सरकत होतं. हेरोडच्या मृत्यूनंतर येशू प्रथमच गॅलिली येथे आणि नंतर नाझरेत येथे गेले. तेथे त्यांचा बाप्तिस्मा म्हणजेच धर्मसंस्कारांचे विधी जॉर्डन या ठिकाणी जॉन बाप्तिस्ट यांनी केले. त्यांच्या बाप्तिस्माच्या वेळी त्यांना एक दिव्यात्मा आकाशातून उतरत त्यांच्या ठाई अधिष्ठित झालेला दिसला. त्याचवेळी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र आहे, याच्यावर मी अतिशय प्रसन्न आहे. येशूंच्या साधनामय जीवनावर अजूनपर्यंत कोणीही फारसा प्रकाश टाकलेला नाही. परंतु असं म्हणतात की बाप्तिस्मा घेतल्यानंतर जवळजवळ 40 दिवस ते कोणालाच दिसले नाहीत. या 40 दिवसानंतर जेव्हा ते प्रकट झाले त्यानंतर त्यांनी लोकांना उपदेश करायला सुरुवात केली. एकामागून एक असे 12 शिष्य त्यांना लाभले. त्या शिष्यांना दीक्षा देऊन त्यांच्यासह खेड्यापाड्यात हिंडून येशू आपल्या धर्माचा प्रचार करू लागले. ते रोग्यांना रोगमुक्त करीत असत, दीनदुःखितांचे सांत्वन करीत असत. एकदा नाझरेत गावात व आजूबाजूला द्राक्षांचे आणि अंजिरांचे मळे होते, त्यात पुष्कळ कामकरी मजुरीने काम करत असत. दिवसभर शारीरिक श्रम केल्यानंतर हे लोक इतके थकत की 4-2 घास पोटात ढकलून लगेचच निद्रेच्या अधीन होत. येशूंनी या मजुरांमध्ये जाऊन काम करावं असं ठरवलं. त्यांना ते तोरा धर्मशास्त्राविषयी सांगत असत. सूर्यास्तानंतर ते या लोकांच्या मळ्यात जात आपल्या थोर पूर्वजांच्या थोर पुरुषांच्या कथा त्यांना सांगत. परमेश्वराला निर्मळ अंतःकरण कसे आवडते याचे ते दाखले देत. श्रमाची प्रतिष्ठा समजावून सांगताना सतत काम करणारा माणूसच कसा परमेश्वराला आवडतो हे ते या लोकांना समजून सांगत असत. हातापेक्षाही अंतःकरणच कोणतीही वस्तू स्वच्छ किंवा अस्वच्छ करते. जर तुमचं अंतःकरण स्वच्छ असेल तर तुमच्या अस्वच्छ हाताने धरलेली भाकरी सुद्धा स्वच्छ आणि पवित्र होते. पण तुमचं जर अंतःकरण मात्र स्वार्थानी आणि कुविचारांनी भरलेलं असेल तर पवित्र नदीच्या पाण्याने जरी हात धुतले तरी ते अस्वच्छच राहणार असं ते सांगत असत. अशा प्रकारे मजुरांबरोबर राहून येशूंनी त्यांचं जीवन खडतर जीवन आनंदी बनवलं. यासारख्या कार्याबरोबरच विशाल जीवनात शिरण्याकरता येशूंनी आपलं पहिलं पाऊल उचललं होतं. लोकांना चांगल्या गोष्टी सांगून सन्मार्गावर आणणं, पतितांचा उद्धार करणं हे जीवनकार्य ठरवून त्यानुसार त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. अशातच एकदा रस्त्याने जात असताना त्यांनी गुलामांना साखळदंडांनी बांधलेल्या स्थितीत घेऊन जाणारे रोमी सैनिक पाहिले. ते जाता जाता त्या गुलामांना चापकाचे फटकारे मारत होते. त्यांचे ते अनवाणी पाय, अंगावर धड कपडा नाही, वरती ऊन आणि खाली वाळू तापून पाय सोलून निघत आहेत अशी ती त्यांची दयनीय स्थिती. तहानेने व्याकुळ झालेले ते जीव पाहून येसूंचे अंतःकरण कळवळलं. रोमी सैनिकांनी त्यातल्याच एका गुलामाला विहिरीतून पाणी काढायला सांगितलं. ते सर्व सैनिक मनसोक्त पाणी प्यायले, पण त्या गुलामांना मात्र पाण्याचा एक थेंबही मिळू दिला नाही. हे पाहून येशू त्या गुलामांना पाणी द्यायला पुढे धावले, पण रोमी सैनिकांनी लाथ मारून त्यांच्या हातातील पाण्याचा पोहरा उडवून दिला. येशूंचे अंतःकरण दुःखाने अगदी पिळवटून निघाले. गुलाम झाले तरी ही माणसेच आहेत ना, परमेश्वरांनीच त्यांना निर्माण केले आहे ना, मग इतका निर्दयीपणा का, अशी खळबळ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांचे अंतःकरण प्रेम, अनुकंपा, करुणा यांनी अधिकच व्यापून गेलं. पुढे आयुष्यभर गोरगरीब, पतित, दीनदुबळे अशा लोकांच्या उद्धारासाठीच त्यांनी प्रयत्न केले. समाजाने दूर लोटलेल्यांना जवळ करणं, पतितांचा उद्धार करणं हेच त्यांचं व्रत बनलं. त्यांच्या वाणीत प्रभावी सामर्थ्य आणि माधुर्य होतं, म्हणूनच हजारो लोक त्यांचं प्रवचन ऐकायला जमत असत. येशू यहुदी जनतेला जेव्हा उपदेश करत तेव्हा किंगडम ऑफ हेवन इज विद इन यू असं म्हणत असत. ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे त्या माणसाला ईश्वरी साक्षात्कारापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही असं ते म्हणत. येशूंच्या अशा उपदेशामुळे लाखो लोक त्यांच्या भोवती गोळा झाले आणि आपल्या प्रेमाचा त्यांच्यावर वर्षाव करू लागले. त्यांची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की यहुद्यांचा राजा म्हणून सर्वत्र त्यांचा जय जयकार होऊ लागला. पण त्यामुळे त्यांचा द्वेष, मत्सर करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. येशूंमुळे आपले महत्व कमी होते की काय, किंवा येशूंमुळे आपल्याला मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी होते की काय, अशा भावनेने या मत्सर करणाऱ्या लोकांना ग्रासलं आणि त्यांनी येशूंवर अत्यंत अन्यायकारक खोटेनाटे आरोप ठेवले. न्यायदानाचं नाटक करण्यात आलं आणि शेवटी अतिशय राक्षसीपणाने क्रुसावर टांगून येशूंना देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण जन्मजात दैवी गुणांनी युक्त असलेले येशू थोडेही विचलित झाले नाही. त्यांनी त्या लोकांकडे प्रेम, स्नेह, दया या भावानीच पाहिलं. अगदी क्रुसावर चढताना सुद्धा ईश्वराची प्रार्थना करून त्यांनी म्हटलं, हे परमपित्या परमेश्वरा, त्यांना क्षमा कर, कारण त्यांना ते काय करत आहेत याची जाणीव नाही. येशूंच्या ठिकाणी असलेल्या क्षमेची ही खरंतर परिसीमाच होती. येशू हे आदर्श धर्मोपदेशक, मानवतेचे मार्गदर्शक आणि सर्व दुर्मिळ गुणांचे जणू सागरच होते. दुःखाच्या प्रसंगी सुद्धा त्यांनी धारण केलेली शांती व शालीनता असामान्य होती. ते स्वतः ईश्वरी अवतार होते. म्हणूनच ईश्वरस्थ होऊन त्यांच्या स्मरणात येशू जीवन जगले. ईश्वरस्थ होऊनच त्यांनी सर्वांवर प्रेम केले. ईश्वराच्या सदैव स्मरणातच त्यांनी आपल्या वाट्याला आलेले दुःख भोगले. ते एक विदेही बंधविमुक्त आत्मा होते. या आत्म्याने त्यांच्या देहाकडून जे कार्य करवून घेतले ते केवळ मानवाच्या कल्याणासाठीच होते. हाच काय तो त्यांचा आणि त्यांच्या देहाचा संबंध. आत्म्याचा अशाच प्रकारचा उपदेश आपले स्वामीजी आपल्याला नेहमी करत असतात. म्हणून आज या अभ्यासाच्या निमित्ताने असं म्हणावं असं वाटतं की या उपदेशाचे सतत स्मरण असावं. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या उपदेशाचं स्मरण आमच्यामध्ये राहावं, हीच प्रभू येशूंच्या आणि स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम.
सद्भक्त अमिताताईंनी आपल्यासमोर सखोल चिंतन प्रकट केलं. येशूंच्या मला भावलेल्या काही उपदेशांचं थोडक्यात विवेचन करू इच्छितो. देवावर प्रेम करा, समाजावर प्रेम करा, मत्सराची वृत्ती प्रेमाने भरू द्या, रागाची दयेने भरू द्या. समाजाने तुम्हाला जसे वागवावे असे वाटते तसे प्रथम तुम्ही वागावे. प्रार्थनेच्या योगे देवाला आळवावे. प्रार्थनेत तुम्हाला बदलण्याची शक्ती आहे. देवाप्रती कृतज्ञता ठेवा. शत्रूला देखील क्षमा करा. श्री स्वामीजी आपल्याला अशाच प्रकारची शिकवण देत असतात. आता आपण एक प्रेरणादायी चरित्र ऐकणार आहोत. सद्भक्त सौ सुनेसाताई कुलकर्णी संत कान्होपात्रांचं चरित्र त्या वर्णन करणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी करंदनाथाय नमः. श्रीरा जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव यांच्या सर्वसमावेशक भागवत धर्माची पताका सर्वसामान्यांना भगवत भक्तीचा भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवत होती. ईश्वराची भक्ती मनोभावे करावी. आपल्या वाटणीला आलेली सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावी. नामसंकीर्तन करावं आणि समाधान आणि शांती यांनी तृप्त व्हावं. लोक भगवंताच्या ओढीने मोठ्या आनंदाने पंढरीची वारी करत होते. अशा वारकरी संप्रदायातील एक संत कान्होपात्रा. नामभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे कान्होपात्रा. भगवंतांचं वचन आहे, माम हि पार्थ व्यपाश्रित्य येतीस यु पापयोनयहा. स्त्रियो वैशास तथा शूद्रास ते पियांती परागतीम. माझा आश्रय करून स्त्रिया वैश्य शूद्र किंवा नीच कुळात जन्मलेले लोक देखील परमश्रेष्ठ गतीला पावतात. कान्होपात्रांच्या बाबतीत हे ठळकपणे सिद्ध झालेलं दिसतं. कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती. इतर विठ्ठल भक्त स्त्रियांहून कान्होपात्रांचं कौटुंबिक सामाजिक जीवन वेगळं होतं, अतिशय भिन्न होतं. कान्होपात्रांचं चरित्र हे इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते 1390 सुमारास घडलं. कान्होपात्रांविषयी तशी फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. पंढरपुरापासून 20-22 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळवेढे या स्थानी कान्होपात्रांचा जन्म झाला. श्यामागणिकेच्या पोटी ही अतिशय सुंदर नक्षत्रासारखी कन्या जन्माला आली. आई गणिका, नगरवधू, देवदासी अशा नावांनी ओळखली जात होती. कान्होपात्रांचे वडील कोण हे नक्की माहीत नाही, पण रूपसंपन्न कन्या जन्माला आली याचा स्वाभाविक आनंद कोठीवरच्या लोकांना झाला. कारण पुढे वारसा चालवण्यासाठी हे फायद्याचं होतं. श्यामा गणिका हे मोठं प्रस्थ होतं. गावच्या नगराध्यक्षांचा आश्रय तिला लाभलेला होता. महालासारखा भव्य प्रासाद होता. उदंड धनदौलत होती. नोकर चाकर कमतरता नव्हती. त्यामुळे ऐशोआरामात काहीही उणीव नाही. त्यामुळे कान्होपात्रांचं बालपण तसं सुखातच चाललं होतं. आईचं प्रेम होतं. कान्हो कान्हो करून पाठीमागे धावणाऱ्या दासी होत्या. लहानपणीच कान्होपात्रांच्या पायात चाळ बांधले गेले. पण ते गोड कौतुकाचे नव्हते, तर वेशावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठी होते. असं म्हणतात की कान्होपात्रा केवळ रूपवानच होती असं नाही, तर ती अतिशय बुद्धिमानही होती. आईनं तिच्या शिक्षणाची तशी व्यवस्थाही केली होती. तिच्या स्वरचित काव्यातून हे ठिकठिकाणी विशेषत्वाने लक्षात येतं. नाकळत्या वयातच तिने नृत्य गायन या कला आत्मसात केल्या. उपजत असा गोड सुस्वर लाभलेला होता. लहान असताना इतर मुली आपल्या आईबरोबर देवळात जातात, तसं आपणही देवळात जाऊ म्हणून ती आईकडे हट्ट करत असे. भगवंतांच्या कथा भजनात तिला आवडत असत. गायन शिकताना देखील संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव यांनी रचलेले अभंग तिला विशेषत्वाने आवडत. त्यातही भगवंताच्या बाललीला वर्णन करणारे अभंग ती विशेष आवडीने म्हणत असे आणि त्यात रंगून जात असे. कान्होपत्र थोडी मोठी झाल्यावर श्यामाने तिला सांगितलं की आपल्या कुळातील स्त्रिया दिवसा मंदिरात जात नाहीत. तर कान्हो म्हणे की मग रात्री तरी मला नाही जा, मला त्या म्हणजे भगवंताला बघायचं आहे. श्यामा तो विषय टाळत असे. तिला कळत होतं की आता पण कान्होला फार दिवस फसवू शकणार नाही. आणि खरंच काही काळानंतर कान्होपात्रांना समाजातील आपल्या उपेक्षित स्थानाची कल्पना आली आणि तेव्हापासून कान्होपात्रा काहीशी अंतर्मुख झाली. तिच्या घरी एक अतिशय सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती होती. त्या मूर्तीच्या भजन पूजनात सान्निध्यात कान्होपात्राचा अधिकाधिक वेळ जायला लागला. श्रीकृष्णापुढे भजन संकीर्तन नृत्य करण्यात ती तल्लीन होत असे आणि बाह्य जगताचं भान विसरत असे आणि त्यातून समाधान मिळवत असे. चिखलात उमललेल्या कमळाप्रमाणे कान्होपात्रांचं जीवन अतिशय निर्लिप्त असं होतं. असं जरी असलं तरी वयात येऊ लागलेल्या कान्होपात्रांच्या सौंदर्याची नृत्य गायनाची कीर्ती सर्वदूर पसरत होती. आता आईलाही वाटत होतं की कान्होने आपल्या व्यवसायात यावं. आज तारुण्य आहे, वय आहे, तोपर्यंत काम करून वैभव धनदौलत प्राप्त करून घ्यावी. पण कान्होपात्रांना त्यासाठी मुळीच तयार नव्हती. तिने व्यवसायात येण्यास स्पष्ट नकार दिला. आई होती प्रेमाखातर श्यामाला असं वाटायचं की खरंच कान्होला चांगला आधार मिळावा, जोडीदार मिळावा, जीवनात सुरक्षितता लाभावी, तिचं लग्न व्हावं. पण हे कसं शक्य होतं? कान्होपात्रा देखील हे जाणून होती. महिपती बाबांनी तिचं एक ओवी चरित्र लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, कान्होपात्र आईला म्हणते, मजहुनी लावण्य कोटी गुण असल्या वरीन त्या, ऐसा निश्चय करुनी मनी कान्होपात्रा राहिली. तिने आईला सांगितलं की माझ्यापेक्षा अतिशय सुंदर असा पुरुष जर मिळाला तर मी त्याला वरी. आणि हे शक्य नव्हतं. अशातच एकदा वारीतून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याची आणि तिची भेट झाली. त्यांना वंदन करून तिनं विचारलं की तुम्ही कुठे जाता? वारकरी म्हणाले, वैकुंठ निवासी पांडुरंगाला भेटायला जातो, त्याच्या दर्शनाला जातो. तेव्हा ती विचारते की तो विठ्ठल कसा आहे? वारकरी वर्णन करतो, उदार धीर सुंदर पूर्ण लक्ष्मीहून कोटी गुण, चंद्र सूर्यादी तारांगण जयाचे तेजे रहाटती. आता कान्होपात्रेस पंढरीच्या विठोबाला भेटण्याची ओढ लागली म्हणून ती वारकऱ्याला विचारते की मी तर हीन कुळातली आहे, तो विठ्ठल माझा अंगीकार करेल का? तेव्हा वारकरी म्हणतो की भगवंतापाशी उच्च नीच जात पात गरीब श्रीमंत असा भेद नाही, त्याच्यासाठी सर्व समान आहेत, त्याच्यासाठी भाव महत्वाचा, तो भावाचा भुकेला आहे. त्याच सुमारास मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षाची विखारी नजर कान्होपात्रांवर पडली. आता श्यामा देखील त्याला अडवू शकत नव्हती. कान्होपात्राच्या लक्षात सर्व परिस्थिती आली. आता इथे राहणं हे धोक्याचं होतं असा विचार तिच्या मनात पक्का झाला. तिने भगवंताची आर्त करुणा भाकली आणि घरात असलेल्या हंसा नावाच्या प्रौढ दासीबरोबर तिने घर सोडलं. ती वारीसोबत पंढरपूरला निघाली. ओळखू नये म्हणून साधी वस्त्र परिधान केली, अलंकार उतरवून ठेवले, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि पांडुरंगाचं नाम गात गात पंढरपूर गाठलं. पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने ती सुखावली, तिचं अंतःकरण निवलं. तिथे तिने देवळात आणि भीमेच्या वाळवंटात होणारी कथा कीर्तन ऐकली. ती स्वतः देखील संतांचे अभंग गात असे, तसेच स्वरचित काव्यही गात असे. तिच्या सुस्वर आणि भावपूर्ण गायनाने विठ्ठल भक्तही प्रभावित होत होते. पंढरपूरला ती देवाच्या मंदिराजवळच एका झोपडीत राहत असे हंसा नावाच्या दासीबरोबर. असं म्हणतात की ती रोज दोन वेळा मंदिर आणि गाभारा स्वच्छ झाडून काढायची आणि देवासमोर एकतानतेने भजनं आणि अभंग म्हणणे हा तिच्या दिनचर्येचा भाग होता. पंचक्रोशातील लोकांना ती विठ्ठलाचं वेड घेतलेली भक्त म्हणूनच माहिती होती. कान्होपात्रा म्हणते, माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातीरी, येथे आहे माझे माय बाप हरे ताप दरुशने, निवारली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरीची, कैशी विटेवरी शोभली पाहुनी कान्हो पात्रा धाली. विठ्ठलाच्या दर्शनाने मनातले संदेह व्यथा नाहीसे झाले, मन निवले. तिच्या मनाने पक्क ठरवलं, आता आश्रय फक्त एका विठ्ठलाचाच. तसा दृढ निश्चय झाला. ती म्हणते, घ्यारे घ्यारे मुखी नाम अंतरी धरोनिया प्रेम, माझा आहे भोळा बाप घेतो ताप हरोनिया, आपुलिया नामासाठी धावे संकटी लवलाही, घ्यारे घ्यारे अनुभव कान्हो पात्रेचा माधव. कान्होपात्रांचे अभंग हे तिची वाङ्मयीन मूर्तीच आहेत. कान्होपात्रांचे जवळजवळ 45 अभंग उपलब्ध आहेत. अधिकही असतील, पण त्या काळी ते जतन केले गेले नाहीत असं वाटतं. तिची भक्ती प्रामुख्याने नामभक्ती, नामस्मरणातून आत्मोद्धाराकडे तिची वाटचाल सुरू झाली. ती म्हणते, जीवीचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, आला अपवाद याती संबंध लौकिक पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, दिनोद्धार ऐसे वेदशास्त्र गरजते पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, शरण कान्होपात्रा तुझं वेळोवेळा पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. कान्होपात्रेच्या काव्यात मोठा आर्जव आहे. ती वेदशास्त्रांचा दाखला देते. ती विठोबाला आळवताना खूप गोड संबोधन वापरते. ती कधी विठोबाला म्हणते, राया सखया भोळा बाप माय बापा रखुमाईच्या कांता पुंडलिक वरदा पतित पावना. अशा अनेक नावांनी तिने विठोबाला हाका मारल्या आहेत. जेव्हा ती आईच्या परंपरागत व्यवसायात जाण्यास नकार देते, तेव्हा तिचा विरोध तिच्याविषयी लालसा असणाऱ्या लब्ध प्रतिष्ठित समाजाला असतो. तिच्या ठाईचं सौंदर्य हे तिचं शील पावित्र्य जपण्याच्या तिच्या प्रामाणिक प्रयत्नात मोठा अडथळा आहे याची बोचरी जाणीव तिला नित्य होती. तिच्या दुःखार्थ भावनेचा उत्कट आविष्कार तिच्या अभंग रचनेतून प्रकट होतो. तिचे अभंग हे तिच्या अनुभवातून आलेले शब्द आहेत. कारुण्यानी अर्जवानी भरलेले तिचे अभंग तिच्या मनाची अस्वस्थता उलगडून दाखवतात. कधी कधी उद्विग्नतेने ती पांडुरंगाला म्हणते, वायाची मी देवा धरिली आवडी, न पावे थोडी काही केल्या, मी काय करू? ती म्हणते, नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटोप आहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले, मज लागी तैसे जाहले देवा. तिची आगती कथा कासाविषयी प्राणांतिक तडफड यातून व्यक्त होते. ती म्हणते, पतित तू पावना म्हणविसी नारायणा, जरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण, तू तुझ ब्रीद सांभाळ. ती किती काळ पंढरपुरात राहिली हे नक्की समजत नाही, पण ती एकदा आळंदीला गेली होती वारी बरोबर, असा तिच्या अभंगात उल्लेख आहे. तसे दोन अभंग आहेत, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, धन्य कान्हो पात्रा अजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून या. आणि दुसरा अभंग आहे की अलंकापुरी पुण्य ठाव तेथे समाधी ज्ञानदेव, पांडुरंगे दिधलावर भेटी निर्धार कृष्ण पक्षी, येथे नित्य स्नानासाठी जाणा भागीरथी दिधली ज्ञाना, येथे स्नान करिता वास वैकुंठी तत्वता, ऐसे देव सांगत कान्हो पात्रा आनंदत. असे मोठे आनंदात तिचे दिवस चाललेले असताना तिकडे मंगळवेढ्यात मात्र कान्होपात्रीच्या विरोधामुळे तिथला नगराध्यक्ष खूपच बिथरला होता. त्याने कान्होपात्रेसह सर्वांचा बदला घेण्यासाठी म्हणून बिदरच्या बादशहाची मदत घेतली. त्याने बादशहाच्या दरबारात जाऊन कान्होपात्रेच्या सौंदर्याची कलेची अतिशय वाखाणणी केली आणि आपल्या दरबारीत ती कशी शोभून दिसेल असे सांगून बादशहाच्या मनात कान्होपात्राविषयी लालसा निर्माण केली. बादशहाने दोन सरदारांना ताबडतोब मंगळवेढ्यास पाठवले आणि तिला पुढे घालून घेऊन बिदरला आणण्यास सांगितले. सरदार मंगळवेढ्याला आले, तिथे ती नव्हती म्हणून तिचा शोध घेत घेत ते पंढरपुराला पोचले. आता हे वृत्त कान्होपात्रेपर्यंतही पोचलं आणि या संकटातून आपली सुटका नाही हे तिच्या लक्षात आलं. पण ती घाबरली नाही, तिने कोणाकडे आश्रय मागितला नाही आणि तो मिळणं त्या सामाजिक स्थितीत अवघडही होतं. कोणाचाही आधार नसताना केवळ विठ्ठलावरच्या उत्कट प्रेमाने श्रद्धेनी तिने हा भक्तीचा सोपान ओलांडला. सरदारांची भेट झाल्यावर कोणताही उद्वेग प्रकट न करता ती म्हणाली की मी तुमच्या बरोबर येते, फक्त येण्यापूर्वी मला रावळात जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊ दे, त्याचा निरोप घेऊन येऊ दे. आणि ती मंदिरात गेली. तिने अतिशय आर्त अशा स्वरात विठ्ठलाचा दावा केला. ती म्हणते, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा वासुदेव नंदना, अगा पुंडली कवरधा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता, कान्होपात्रा राखी आता, तूच माझी लाज राख, मी शरण आले, तुझी पत तुझे ब्रीद तू सांभाळ, माझा भार तुझ्यावर आहे, आपलं पूर्व संचित आपली भक्ती अर्पण करून निष्काम भावनेनी कान्होपात्रेने विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवलं आणि खरोखरच ती विठ्ठल रूपात सामावून गेली. उरलेत कलेवर मनाने नरकातल्या प्रमाणे जीवन जगण्यापेक्षा तिने विठ्ठल चरणी आत्मत्याग केला आणि आपले पावित्र्य जपले. कान्होपात्रेनी देह समर्पित केला तेव्हा ती अतिशय तरुणच होती, पण आपल्या उत्कट भक्तीने तिने वारकरी संप्रदायात संतपद मिळवलं. कृष्णाई कान्हाई ही श्रीकृष्णाची नावं, त्या कान्हाच्या आवडीस पात्र झालेली ती कान्होपात्रा असं तिनं आपलं नाव सार्थ केलं असं वाटतं.
या हृदयस्पर्शी चिंतनानंतर आपण सद्भक्त विलासदादांबरोबर भजनाचा आनंद घेऊया.
कोई भी नाम जपो रे मनवा ईश्वर प्रेम है। कोई बिनाम जपो रे ईश्वर प्रेम है। कोई बिनाम जपो रे मनवा ईश्वर प्रेम है। बिना प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है।
प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है। सद्भक्त विलास दादांनी आजच्या कार्यक्रमाला योग्य असंच अभंग निवडला, भजन निवडला। आता आपण श्री डॉक्टर विजयराव आठले यांचं मनोगत ऐकणार आहोत। डॉक्टर विजयराव आपल्या गोड आवाजात अभंग सेवा केंद्रात सादर करीतच असतात। विशेष म्हणजे ते स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत, पण त्यांना स्वामी स्वरूपानंदांचा आणि स्वामी मकरनाथांचाही सहवास लाभलेला आहे। त्यांचं मनोगत आपण ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सर्वसंताय नमः। सर्वप्रथम मंडळाने मनोगत प्रकट करण्याची संधी दिली, याबद्दल मंडळाचे मनपूर्वक धन्यवाद। ही एक प्रकारे सद्गुरु सेवा आहे असाच भाव आहे, आणि मनोगत प्रगटीकरणाच्या निमित्ताने भूतकाळातील सुखद आठवणीने पुनःप्रत्ययाचा आनंद होतो। आयुष्याच्या संध्याकाळी मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह हा नक्कीच सुवर्णाचा क्षण होता, हे तेव्हा मात्र कळले नाही। माझ्या मोठ्या भावाला अरुणला पूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह अगोदरच झाला होता व त्याने मला अनुग्रह घेण्याबद्दल सुचवलेही होते, पण एकूणच परमार्थाबद्दल अज्ञान असल्याने मी सर्वांशी चांगला वागतोय, शक्यतो कुणाला न दुखवण्याचा प्रयत्न करतोय, मग अनुग्रह कशाला, असे मी उत्तर दिले। पुढे स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनाचा हुजूर पाकशाळेत उत्सव असताना योगायोगाने पुण्यात आलो होतो। तेव्हा भावाबरोबर 2 दिवस उत्सवाला उपस्थित राहिलो। सत्संगाच्या कार्यक्रमात स्वामीजींना एक प्रश्न विचारावा असं वाटला, पण कार्यक्रमात न विचारता कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर आवरावरीवर देखरेख करणारे स्वामीजींना भेटून एक प्रश्न विचारायचा आहे असं मी सांगितले। अनुग्रह हवाय का, स्वामीजी म्हणाले, आणि मी पुरता भांबावून गेलो। माझ्याजवळ हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता। मग माझा रीतसर अनुग्रह झाला, बहुधा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा असावी। या पाठीमागे लहानपणी आजोळी रत्नायला जेव्हा जाणे व्हायचे तेव्हा होणारी पावस यात्रा आणि पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा योग द्यायचा। एकदा तीर्थरूप मावशीबरोबर म्हणजे विजयराव खांडेकरांची आई गेलो असताना स्वामीजींबरोबर प्रसाद भोजनाचा योग आठवतोय। तो प्रसंग अजूनही मनसचक्षूंबरोबर तसाच आहे सवरत दिसतो। डाव्या हातामध्ये स्वामीजी खिराची काडी घेऊन अशी ती हलवत असत, आणि अगदी थोडा भात आणि काही हे असेल ते खिराची काडी असायची, ती अशी हाताने हे करत असत, आणि एक मांजर तिथे येत असे, भाताचा थोडासा घास ते मांजरासाठी देत असत तिथे, आणि मग हे करत असत। त्यांचं जेवण इतकं एकाग्रतेने व्हायचं की पूर्ण त्याच्यामध्ये नंतर कळलं की ते सोमभावामध्ये सगळं करत असावेत म्हणून। पण तो एक अनुपम योग मात्र आला, तो एकदाच फक्त आला। पूज्य स्वामीजींना नमस्कार म्हणजे गादीला नमस्कार करायचा, शरीराचा स्पर्श होत नसे, आणि स्वामीजी न बोलता हात उंचावून आशीर्वाद देत। प्रसाद भेट म्हणून कधी संक्षिप्त संजीवनी गाथा किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ देत असत, ज्याचे आमच्याकडून वाचन होत नसे पण स्वामींच्या दर्शनाने खूप छान वाटे. एकदाच मी बीएमएसला असताना दोन वाक्यात त्यांनी चौकशी केली, त्यात त्यांनी माझा आपण असा उल्लेख केल्याने मला फार अवघडल्यासारखे झाल्याचे स्मरते. पुढे यथावकाश बीएमएस झाल्यावर हाऊसमनची वगैरे सर्व्हिस उपस्कार आठवून कोकणातच सुरुवातीला लहान दवाखाना सुरू केला. दवाखान्यात स्वामी स्वरूपानंदांचा फोटो ठेवण्याची बुद्धी कशी झाली कोण जाणे. माझी एमबीबीएसची ऍडमिशन थोडक्यात चुकल्याचे शल्य मनामध्ये होतेच, पण 1971 मध्ये सरकारने बीएमएस पदवीधारकांना कंडेन्स एमबीबीएसची मुभा मर्यादित काळापुरती दिली आणि आपली इच्छा पूर्ण होण्याच्या आनंदात मला पुण्याच्या भिजे मेडिकलमध्ये ऍडमिशनही मिळाली. मी कोकणातला माझा छोटा संसार घेऊन पुण्याला आलो, पण अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे मला 15 दिवसात परत कोकणात जावे लागले. त्यामुळे मी घोर निराशेच्या गर्तेत अडकलो आणि त्याच मनस्थितीत स्वामी स्वरूपानंदांना पत्र पाठवले 15/8/71 रोजी. स्वामीजींनी ताबडतोब 17/8/71 मला पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले होते, आपण किती प्रयत्न केला तरी सुयश प्राप्त होण्यास पाठीशी अनुकूल प्रारब्धाची जोड असावी लागते. आता एमबीबीएस पदवीचा हव्यास सोडून प्राप्त परिस्थितीत सुखाने राहण्याची मनाला समजुतीने सवय लावावी. मिळवलेल्या पदवीनेही उत्कर्ष साधून घेणे शक्य आहे. आता ईश्वराचे अंतरी स्मरण ठेवून तुमचा व्यवसाय तत्परतेने आणि प्रसन्न मनाने करावा असे सांगून आशीर्वाद दिले. त्यानंतर अधूनमधून पावसाला जाणे सोडले तर परमार्थ असा नव्हताच. व्यवसाय वाढवण्याच्या आणि वाढलेला व्यवसाय सांभाळण्यातच सर्व वेळ गेला. पण या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की स्वामी माधवनाथांचा अनुग्रह झाला असावा. परमपूज्य स्वामी माधवनाथांकडे येण्यापूर्वी खऱ्या परमार्थाची तोंडओळख नव्हती. कोकणातून 2-3 महिन्यांनी 2-3 दिवसाकरता पुण्याला यायला जमायचे तेव्हा केंद्रात स्वामीजींच्या मुखातून श्रवण होत असे. स्वामीजींचे म्हणणे पटू लागले की परमार्थ म्हणजे वरच्या पातळीवरून केलेला संसार. स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ याचे यथायोग्य विवरण त्यांनी केले. परमार्थ हा करायचा नसून जगण्याचा असतो. निस्वार्थी, कर्तव्य तत्पर आणि प्रेमाचा व्यवहार व्हायला हवा. यासाठी अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी सत्कर्मे, सत्समागम, नाम, ध्यान ही साधने. खरं म्हणजे परमार्थ म्हणजे प्रवाहाचा उलट पोहणे, पण हेच कठीण. पण माऊलीने म्हटल्याप्रमाणे जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे तया आत्मनिवेदन करांडे हा कळले. आपण फक्त साधना करून सद्गुरूंचा हात धरून ठेवायला पाहिजे, नव्हे सद्गुरूच आपल्याला धरून ठेवतात. स्वामीजी म्हणत, इथे येण्यापूर्वी विचार करा. सद्गुरू हे महद्भूत आहेत. एकदा मानगुटीवर बसले की जन्मोजन्मी सुटका नाही हे ऐकले तर खूप छान वाटे. एकदा असंच मी आलेलो असताना संध्याकाळच्या शेखर परांजपे यांच्या केंद्रात भावाबरोबर गेलेलो होतो. त्या छोट्याशा खोलीत बरीच मंडळी ध्यानाला बसली होती आणि कोपऱ्यामध्ये खुर्ची होती. त्या खुर्चीवर कोणी नव्हतं. बाकीच्याप्रमाणे मी डोळे मिटून ध्यानाला बसलो. ध्यान काही तसं लागत नव्हतंच मुळे. थोड्या वेळाने मी हळूच डोळे उघडून बघितलं तर खुर्चीवरती स्वामीजी येऊन बसलेले होते आणि ते माझ्याकडेच पाहत होते. मी परत डोळे पुन्हा मिटले आणि शेवटी केंद्र झाल्यानंतर स्वामीजींना मी नमस्कार केला आणि माझ्या नकळत मी इतका उक्षाबोक्षी रडलो की माझ्याच्याने राहावेना. स्वामीजी त्यानंतर खात्रीत झाले की भागवत जागृती स्वामीजीच करतात. पुण्यातील साधकांना जेवढा स्वामी सहवास लाभत असे तेवढा आम्हाला मिळत नसे, पण पूजनीय स्वामीजी आपल्याबरोबर आहेत हे मधूनमधून जाणवत असे. दवाखान्यात पेशंटशी प्रेमाने बोलावे, धीर द्यावा असे वाटे. त्यामुळे पेशंटचा प्रतिसादही प्रेमाचाच असे. त्यामुळे खूप समाधान वाटे. हे सर्व स्वामीजीमुळे आहे असे मनोमन वाटे. संसारात येणारी आजारपणं आणि इतर अडचणीत स्वामींचा आधार वाटे. ते आपला सांभाळ करत आहेत असे वाटून मनावरील सावट लवकर दूर होत असे. पूजनीय स्वामीजींबरोबर बारामती आणि आळंदी यात्रा झाल्या. बारामतीच्या यात्रेच्या अगोदर पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आपल्या केंद्राच्याच आलेलो होतो आणि मनामध्ये अशी एकदा तरी इच्छा होती की स्वामीजींबरोबर कुठल्या तरी यात्रेला जायला मिळावं. आणि त्यावेळेला एक दोन की तीन दिवसानंतरच बारामतीची यात्रा जाहीर झाली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की काय वाटेल ते झालं तरी आपण यायचं. पण दवाखाना जास्त दिवस बंद ठेवता येत नव्हता म्हणून आम्ही परत लांजाला गेलो आणि सकाळचा दवाखाना करून दुपारी गाड्या बदलत म्हणजे लांजाहून साखर प्याला, साखर प्याहून कोल्हापूरला, कोल्हापूरहून पुण्याला, अशा गाड्या बदलत आम्ही रात्री 1:30 दरम्यान भावाकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 गाड्या टिळक स्मारक मंदिरावरून सुटणार होत्या. ते 1-2.5 झोप घेऊन आम्ही परत आनंदाने त्या यात्रेला, बारामतीच्या यात्रेला आम्ही हजर झालो. दिवसभर सगळं छान झालं आणि एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं आणि गंमतही वाटली की त्यावेळेला स्वामीजी आम्ही एसटीमध्ये बसलेल्या लोकांना निरोप द्यायला आले आणि माझ्याकडे बघून म्हणाले काय धावपळ धावपळ करून मिळवलं ना. तेव्हा आश्चर्य वाटलं की स्वामीजींना कसं कळलं मी कसे गाड्या बदलत आलो इथे. तसंच एकदा आळंदीला सुद्धा केंद्रामध्ये नमस्कार करत असताना स्वामीजी मला म्हणाले की उद्या तू आळंदीला ये बर का, मी जाणार आहे. आणि अरुण माझ्याबरोबर आला होता आणि स्वामीजींच्या बरोबर सप्रे काका, सरलाताई आणि सुजाताताई असे होते आणि आम्ही दोघेजण. स्वामीजींनी फार प्रेमाने माऊलीचं दर्शन झाल्यानंतर शेजारी बसवून घेतलं. ते मला अजून इतकं छान वाटतंय. आमचे महत्भाग्य असे की पूज्य स्वामीजींचे लांजाला आम्ही राहत असलेल्या घरात, रत्नागिरीच्या घरात येणे झाले. ते पण सांगितलं त्यांनी मला. मला खरं गंमत वाटली, मला कसं सांगितलं, मला म्हणाले की मला ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगावीशी वाटली तेव्हा लागलीच म्हणाले मी साखरे महाराजांच्या याच्यामध्ये गेलो मठामध्ये आणि तिथून ज्ञानेश्वरी घेऊन आलो. श्रोत्या म्हणाले ह्या असं शेजारी गेलं आणि मी जे सांगत होतो ते उत्स्फूर्तपणे सांगत होतो पण ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये तसाच अर्थाचं होतं म्हणाले असं ते मला बोलले. पुण्याला मी एकटा आलो किती का आली नाही असे नापसंतीच्या स्वरात विचारत. मुलींच्या शाळेमुळे प्रत्येक वेळी तिला येणे जमत नसे पण मी बोलत नसे. नंतर तिला विचारत अगं तुला माझी आठवण येत नाही का, मला तुझी येते ना, असे स्वामीजींचे प्रेम. साधना सत्संग दोघांचा बरोबर व्हावा हे त्यांना अभिप्रेत असावं. वैद्यकीय व्यवसायामुळे रात्री अपरात्री पेशंट्स येत किंवा व्हिजिटला जावे लागे आणि झोप डिस्टर्ब झाल्याने सकाळी ध्यान जमत नसे. एकदा स्वामीजीनं सांगितल्यावर तू पुण्याला आलास की तुझी साधना नीट होईल असे म्हणाले. पुढे 1996 मे महिन्यात आलो असताना त्यांनी मला विचारले अरे तू पुण्याला येणार होतास, त्याचे काय झाले. मी पटकन म्हणालो स्वामीजी येऊ का, त्यावर ते लगेच म्हणाले नको नको, आत्ता नको, मी तुझ्या अनहिताच सांगेन का. मग मला अभंग म्हणायला सांगितला आणि मी कासयाने पूजा करू केशी राजा हा अभंग म्हणालो. त्यावर म्हणाले हा बोध व्हायला कठीण आहे. पूजेने स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा प्रथमच गुरुपौर्णिमेला न येता नंतर होणाऱ्या रविवारच्या कार्यक्रमाला येऊन गुरुपूजन करण्याचे ठरवले. कोकणात ते 2 दिवस खूप पाऊस पडत असल्याने लांजाच्या फोन लाईन्स बंद होत्या. पत्नी आणि पुतण्या मला बातमी कळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना रात्री रत्नागिरीला फोन लागला आणि माझ्या मामेभावांनी मला रात्री 10:30 त्या भर पावसात येऊन निरोप दिला. लांजातील एकाने त्या पावसातही पुण्याला यायची तयारी दाखवली आणि पुण्याला सकाळी परमपूज्य स्वामीजींचे अंतिम सगुण दर्शन झाले. पूजनीय स्वामीजींनी देह ठेवल्यावरही गुरुपौर्णिमा आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येणे व्हायचे तेव्हा परमपूज्य मकरंदनाथांचे निरूपणाचे श्रवण व्हायचे. 1998 साली स्वामी मकरंदनाथ पावसला आल्याचे कळल्यावर लांजाहून दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा स्वामीजींनी मला ओळखले याचेच मला खूप अप्रूप वाटले. त्यांनी प्रेमाने चौकशी केली. 2008 साली कोकण सोडून कायमचे पुण्यात आल्यावर पूजनीय मकरंदनाथांकडे मधून मधून येणे व्हायला लागले. 2011 साली झालेली 3 दिवसांची पंढरपूर यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणीच, भारलेले दिवसच ते. त्यानंतर पूजनीय स्वामीजींबरोबर नागपूर आणि बारामती यात्रेला जाण्याचे भाग्य लाभले. पूजनीय स्वामी मकरंदनाथ हे आम्हाला माधवनाथांच्या जागी आहेत. नेहमी असे वाटते स्वामी माधवनाथांच्या मुखातून झालेले श्रवण कमी झाले ते नेऊन भगवंतांनी मकरंदनाथांच्या निरूपण श्रवणाने आणि सत्संगाने पुरे केले. साधू विसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू. परमपूजनीय मकरंदनाथांबद्दल किती आणि काय काय बोलू. ते म्हणजे साक्षात प्रेममूर्तीच आहेत. त्यांची विलक्षण गुरुनिष्ठा, त्यांचे आरसपाणी व्यक्तिमत्व, त्यांचे प्रेमाचे बोलणे, धीर देणे, उत्साह वाढवणे, मी तुमच्या बरोबर आहे असे म्हटले की ते मनोमन पटते, जाणवते. आपल्याला सांभाळून घ्यायचा त्यांचा स्वभाव. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ म्हणजे स्वामी मकरंदनाथ. सत्संगातील प्रश्नांचे विश्लेषण सर्व बाजूनी करणे, तसेच प्रश्नकर्त्याचा प्रश्न कसाही असला तरी त्याला न दुखवता उत्तर देणे. निरूपणाच्या वेळी तर ते आम्हाला अलौकिक पातळीवर नेतात की घरी जाताना शक्यतो बोलणेच नको असे वाटते. अनुषंगिक साधना, ध्यानाची प्रक्रिया सांगितल्यावर आमच्याकडून ध्यान करवून घेण्याची हातोटी, ज्ञानेश्वरी दासबोधाचे खिळवून ठेवणारे निरूपण, भगवद्गीतेचा जणू क्रॉस सेक्शन घेऊन केलेले विवरण आणि सद्गुरुनिष्ठेने ओतप्रोत भरलेल्या अभंगरचना, याशिवाय उत्कट गुरुभक्ती आणखी काय असावी. त्यांचे सगळेच विलक्षण आम्हाला आमच्या भाग्याचा हेवा वाटतो. हे मनोगत पूजनीय मातोश्री सौभाग्यवती सरलाताई आणि पूजनीय सौभाग्यवती मधुराताई यांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्णच राहणार असे वाटतं. असं म्हणतात की संतांची पत्नी होणे हे अतिशय कठीण गोष्ट आहे. हे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळते. त्यांचे प्रेम, त्यांची वागण्यातील सहजता मनाला भावते. आपल्या नाथ संप्रदायातील तीन पिढ्यातील सत्पुरुषांचे दिव्य प्रेम सहवास प्राप्त झाला हे महत्भाग्यच आहे. पण याला साधनेची, सत्कर्माची, भक्तीची जोड हवी हेही जाणवते. पूजने परमपूजने मकरंदनाथांच्या चरणी एकच कळकळीची प्रार्थना आहे की सध्या चालू असलेले ध्याननामादी साधन, वाचन, चिंतन अधिकाधिक सखोल होत अंतःकरण पूर्ण निर्मळ व्हावे. लहान तोंडी मोठा घास घेताना एकच फक्त म्हणतो, माऊलीच्या भाषेत सांगायचे तर ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा. पादपद मिठेवा निरंतर.
या भावपूर्ण अशा मनोगतानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय ते श्री स्वामींचे आशीर्वचन ऐकण्यासाठी आपण आतुर झालोय. मी श्री स्वामींजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे. सर्वांनी यानंतर कार्यक्रम संपन्न होईल, सर्वांनी मनोमनच स्वामींजींना नमस्कार करायचा आहे.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. गुड फ्रायडे च्या निमित्ताने जी साधारणपणे सार्वत्रिक सुट्टी कंपन्या सोडून पण बँक हॉलिडे म्हणू किंवा सरकारी ऑफिसेसना असणारी सुट्टी लक्षात घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी करायचा असं मंडळाने ठरवलं. त्याच्या मागे भूमिका खरं म्हणजे अशी होती आहे की आपल्या वयोगटाप्रमाणे वेगळ्या वेगळ्या वयोगटांना जर संधी मिळत असेल तर विलासदादांनी अशी कैफियत मांडली की पुढच्या वयोगटाच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या त्यालाही कधीतरी संधी असावी. आणि हा वयोगट पूर्वी 50 पुढचा असा आपण ठेवलेला होता, आता 56 पुढचा असं वैद्य काका म्हणाले. तसं मोठ्यांनी आशीर्वाद द्यायचे हे जरी खरं असलं तरी देखील पुढच्या वयाच्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी देखील कधीतरी संधी असावी हा विचार बरोबर आहे. असं असल्यामुळं महिन्यामध्ये जेव्हा 5 गुरुवार येतो तेव्हा 5 गुरुवारी देखील आपण अशा प्रकारचं एक केंद्र घेत असतो आणि त्या केंद्रामध्ये मनोगत निरूपण, नामस्मरण, थोडं ध्यान अशा रीतीने एखादा कार्यक्रम करत असतो की जेणेकरून आपल्याला आपण आउटडेटेड झालो असं वाटू नये, आपलं वय पुढं गेलं आणि आपल्याला संधी मिळत नाही असं वाटू नये. हे मी जरी गमतीने म्हणत असलो तरी देखील तसंही पाहायचं झालं तर त्याची व्यक्ती म्हणून आपल्याला आवश्यकता आहे. असं असल्यामुळं या विशेष कार्यक्रमामध्ये देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्याला मनोगत व्यक्त करण्याची जी इच्छा असते ती आपण सद्भक्त मिलिंददादा, मानसीताई, सुधीरदादा पाटकर, विलासदादा अशा मंडळींकडे खरंच व्यक्त करावी आणि आपलं नाव देखील द्यावं. की जेणेकरून हा कार्यक्रम नेहमीचा गुरुवारचा 5 गुरुवारचा देखील अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी म्हणून मदत मिळेल. कारण कधी कधी पुढच्या वयाच्या व्यक्ती ना बोलायला देखील नको वाटतं, त्यामुळे कोणाला विचारावं कोणाला विचारू नये याच्याबद्दल देखील त्यांना संदेह असतो. हा जो दिवस आहे हा भगवान येशूंच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. संतांची जयंती, अवतारांची जयंती साजरी करण्याची आपली पौरात्यांकडे पद्धत आहे. आपल्या देशात ही जयंती साजरी केली जाते, जशी रामनवमी असेल, कृष्णाष्टमी असेल, महावीर जयंती साजरी केली जाते. तसं त्या समजुतीप्रमाणे, पाश्चात्यांच्या समजुतीप्रमाणे येशूंचीही पुण्यतिथी साजरी केली जाते. आपण ज्या दिवशी मोठी चूक केली तो दिवस, आणि मला असं वाटतं अमितांनी ते सांगितलं देखील की हा दिवस खरं म्हणजे जे कट्टर धार्मिक आहेत त्यांच्या दृष्टीने दुःखाचा दिवस म्हणून देखील किंवा एक शोकाचा दिवस देखील ते नक्की समजतातच, प्रायश्चित्ताचा दिवस म्हणून समजतात. आणि तो तसा समजला पाहिजेच, तो त्यांनीही समजला पाहिजे जे त्या धर्माचे आहेत, आणि जे धर्माचे नाहीत त्यांचं देखील अंतःकरण आजच्या दिवशी जरा कळवळलं पाहिजेच. एका महान व्यक्तीला तसा कोणाचा तरी अहंकार दुखावल्यामुळे शिक्षा व्हावी आणि मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी आणि ही शिक्षा देखील तसं म्हटलं तर सांस्कृतिक दृष्ट्या सुधारलेले नसल्यामुळं सिव्हिलाइज्ड नसल्यामुळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच दिली. आणि आज देखील ते सांस्कृतिक दृष्ट्या सुधारलेले आणि प्रगत नाहीच आहेत, आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेत, सुधारलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला हाल हाल करून मारणं ही काय गोष्ट आहे? त्यांचे पाय ठोकले गेले, त्यांचे हात ठोकले गेले क्रूसावर, ही काय गोष्ट आहे? आणि अनेक लोकांनी पाहायचं एखाद्याचा मृत्यू कसा होतो आहे. आणि जेव्हा त्यांच्या कपाळात खिळा ठोकायला लागले, स्वामीजी असं म्हणत असत, तेव्हा त्यांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडला की हे काय करतायत. आणि पाठोपाठ उद्गार असा बाहेर पडला की देवा यांना तू माफ कर, एवढा एक उद्गारच त्यांच्या महानतेची साक्ष देतो. विनोबा असं म्हणतात की हे काय करतायत या प्रश्नामध्ये स्वाभाविक जिजीविषा दिसून येते आणि ती गैर नाही. आणि पाठोपाठ यांना माफ कर, हे परमेश्वरा यांना माफ कर असं म्हणण्यामध्ये त्यांचं संतत्व प्रकट होतं. त्यांचा प्रेमाचा संदेश, त्यांच्या क्षमेचा संदेश, त्यांच्या शांतीचा, करुणेचा संदेश आणि वर्तन हे सगळं विसरून त्यांच्याबाबत मात्र जे निष्प्रेम आणि एखाद्या गुन्हेगाराला देखील खरंच गुन्हा केलेला असेल अशा गुन्हेगाराला देखील अशा प्रकारची शिक्षा देऊ नये अशी शिक्षा त्यांना दिली गेली. त्यांच्या स्वतःबद्दल कोणतीही करुणा ज्यांनी राखली नाही, त्यांनी करुणेचा आयुष्यभर उपदेश केला. जे गुलाम असतील, मजूर असतील, शेतमजूर असतील, दुःखित असतील, त्यांची दुःख दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, सेवा केली. मध्ये फार वर्ष झाली त्याला, जवळपास 25 वर्षापूर्वी इनलॅक बुधानी हॉस्पिटलमध्ये काही कारणासाठी माझ्या एका मित्राला पाहण्यासाठी मी गेलो होतो, भेटण्यासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती, 7:15 वाजलेले होते. मी गेल्यामुळं तो मित्रही तसा आनंदित झाला. तो मी त्याची पत्नी आणि माझ्याबरोबर अजून एक माझा मित्र होता असे आम्ही बोलत असताना दार वाजून दोन तरुण मुली भगिनी तिथं आल्या आणि त्या असं म्हणाल्या की आम्ही यांच्याकरता जरा प्रार्थना करू का. तर आम्ही अर्थातच सगळ्यांनी हो म्हणून सांगितल्यावर त्यांनी तिथं तुम्ही दुरुस्त व्हावेत आणि परमेश्वराची तुमच्यावर कृपा व्हावी अशा प्रकारे मनापासून प्रार्थना केली. ते ख्रिश्चन धर्मीय मुली होत्या. आणि खूप नम्रतेने प्रार्थना करून त्यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या पत्नीला देखील सांगून की हे लवकर बरे व्हावेत आणि हे असतील तितके दिवस आम्ही इथं येतो आलं तर चालेल का असं विचारून त्या गेल्या. मी या गोष्टीमुळे फार प्रभावित झालो. तसंही पाहायचं झालं तर त्यांनी ज्या संकोच न बाळगता आणि उदात्त हेतूनी आपल्या स्वतःला प्रगट करून धार्मिक त्यांनी प्रगट करून प्रार्थना केली तर मी आजही माझ्या मनाला प्रश्न विचारतो की मी जिथं जिथं कुठं दवाखान्यात जात असेन हॉस्पिटलमध्ये जात असेन तब्येत पाहायला जात असेन तर मी मनानी प्रार्थना करेन शुभेच्छा देईन शुभेच्छा मनातल्या मनात व्यक्त करेन धीरही देईन पण त्यांनी सांगितलं तसं तिथं डोळे मिटून प्रार्थना अद्याप मीही केली नाही कधी. काही गोष्टी करणं शक्य देखील असतं आपल्यापैकी कोणी केली असेल नसेल पण हा जो येशूंचा उपदेश आहे आणि त्या उपदेशाचं पालन करणारे लोक आहेत आणि त्यामुळं त्या खोलीत बदललेलं वातावरण जे आम्ही अनुभवलं ते खरंच विलक्षण होतं. आपण आपल्या पद्धतीने धीरही देत असू पण प्रार्थनेमध्ये कशी खरी शक्ती आहे हे तिथं समजलं देखील. ते धर्माचं आचरण म्हणून तशा प्रकारे करतात. अशा प्रकारचा हा दिवस येशूंचं स्मरण करण्याचा ते आकाशातला बाप असं म्हणायचे. देव किंवा कल्याण करणारा हा वरिष्ठ आहे आणि आपल्या मनाला सैतान घेरतो विकार येतात याचा अर्थ दैवी गुणांच्या व्यतिरिक्त काहीतरी भाव आपल्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतो तेव्हा सैतान आपला कब्जा घेतो हे म्हणणं सुद्धा बरोबरच आहे. म्हणजे आपल्या आतच रावण देखील असतो आणि आपल्या आतच राम देखील असतो आणि कधी कधी प्रसंगी रावण किंवा पशु आपल्या आतच जागा होतो. स्वामीजी असं म्हणत असत की तो आकाशातला बाप एक धर्मोपदेशक स्वामीजींकडे आले दुकानात तेव्हा स्वामीजी त्यांना ध्यान सांगितलं आणि या भागामध्ये शांती मिळते असं म्हणाले चिदाकाशात. आणि हा जो चिदाकाशाचा प्रांत आहे हा ध्यानाच्या परिभाषेमध्ये याला आकाश असं म्हणतात आणि योगशास्त्राप्रमाणे आकाश हे एकच आकाश आहे. अंतरी वळवून या मना गगन दावी असं जे स्वरूपानंद म्हणतात किंवा परमामृतामध्ये मुकुंदराज म्हणतात तर ते गगन हे आहे. आणि स्वामीजी त्याला असं म्हणाले की तुमच्या धर्मामध्ये सांगितलेला आकाशाचा बाप देखील इथं राहतो वर कुठं नाही. तेव्हा स्वामीजी सांगत असताना प्रभावित होऊन स्वामीजींच्या पायांवर डोकं ठेवताना मी त्याला पाहिलं. तो म्हणाला की हे आमच्या धर्मात देखील कधी कोणी सांगितलं नाही. स्वामीजी असं म्हणाले की धर्माची शिकवण पुढे पुढे विसरली जाते. येशूंनाही खिळा इथं मारला. आणि इथंच ते आकाश आहे असं स्वामीजी त्याला म्हणाले. ज्या पद्धतीने येशूं बद्दल आणि कान्हो पात्रे बद्दल तुम्ही दोघींनी सांगितलं त्याने मी फार फार प्रभावित झालो. कान्हो पात्रेचं जे चरित्र आहे ते खरच करून आपल्याला मानवी जीवनाच्या असहाय्यतेची बसल्या जागी जाणीव होते. असं आणि रखुमाईच्या कांता म्हणून हाक मारल्यावर या कान्होपात्रेला राख म्हणून कान्होपात्रेनी पुंडलिक वरदा परमात्म्याच्या सगुण पावलांवर मस्तक ठेवलं आणि ते मस्तक वर उचललं गेलं नाही अशा प्रकारचा देह त्याग तिच्याकडून झाला. हे सगळं तसं पाहायचं झालं तर करुणामयच आहे. तसंच पांडुरंगानी तिला राखलं याच्यामध्ये काही शंका नाही. आजचा हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो दिवस हनुमंतांचे गुण, त्यांची भक्ती, त्यांची सेवा, त्यांची कार्यकुशलता, त्यांचा धीर वीर अशा प्रकारचा भाव, त्यांची रामभक्ती या सगळ्या गोष्टी आठवण्यासारख्या आहेत. मला असं वाटतं की आजच्या दिवशी येशू, भगवान येशू तसंच संत कान्होपात्रा यांच्या चरित्राबरोबरच हनुमंतांचंही ते बुद्धिमान, जितेंद्रिय, शक्तिशाली, नेतृत्व गुण असणारे आणि असं असून रामाचे सेवक अशा प्रकारच्या चरित्राचं देखील स्मरण आजच्या दिवशी झालं. खरं म्हणजे आशीर्वाद देणं याच्यापेक्षा डॉक्टर आठल्यांनी म्हणजे स्वरूपानंदांना ज्यांनी पाहिलं, स्वरूपानंदांच्या संगतीचा पंगतीचा लाभ तुम्हाला झाला. आपल्याकडं कोणी स्वरूपानंदांना पाहिलं असं सांगणारी व्यक्ती भेटली तर मला फार बरं वाटतं. आपल्या सुनील दादांनी मागं मला असं सांगितलं होतं की स्वरूपानंदांचं त्यांना स्वरूपानंदांना लहानपणी दर्शनासाठी ते गेलेले होते. याचा अर्थ असा की स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ अशा एका पाठोपाठ एक संप्रदाय चालवणाऱ्या व्यक्ती या आपल्याशी परिचित, ज्यांनी पाहिल्या त्या आपल्याशी परिचित आहेत हे भाग्याचं आहे असं वाटतं. अशा प्रकारच्या पिढ्या पाहायला मिळणं ही इतकी सोपी गोष्ट नाही जे आता जमलं. कारण तुम्ही कल्पना करा की स्वरूपानंद, गणेशनाथ आणि विश्वनाथ महाराज असं पाहण्याचा योग कोणालाच आला नसेल. तिघांनाही एकदम पाहण्याचा योग फार तर अगदी सुरुवातीला क्वचित कोणाला आला असेल. कारण स्वरूपानंद स्वरूपानंद म्हणून प्रकट होऊन काम करायला लागले ते 40 साल होतं आणि फार थोडे अनुग्रह त्यांनी तेव्हा दिले आणि खरे 60 सालानंतर त्यांनी जास्त अनुग्रह दिले आणि त्याच्या आधी गणेशनाथ आणि त्याच्या आधी विश्वनाथ महाराज हा फार मोठा कालखंड आहे. त्यामुळं त्या तऱ्हेने तुमचं मनोगत हा आम्हाला सगळ्यांना आशीर्वादच वाटला. मध्येही मला कोणीतरी भेटलं की ते स्वरूपानंद स्वामी माधवनाथ स्वामी अमलानंद या तिघांच्याही निकट सहवासामध्ये आले. मला फार फार समाधान झालं. ते असं सांगतात की एकदा 63 सालची गोष्ट सांगतात. तो बाग अजून आहेच आहे तसा नाही का? उत्तरेकडे तोंड करून जो बाग आहे तो तसाच आहे आणि ते बाहेर आल्यानंतर त्या बागाकडे म्हणजे तिरकेत असे तुमच्याकडे तोंड करून बसले. 63 साली मावशी बरोबर ते गेलेले असताना स्वरूपानंद खोलीच्या बाहेर आले आणि आपण तिथं गेल्यानंतर तो खरंच बाक अजून आहेच आहे. तिथं स्वरूपानंदांची जी खिडकी येते त्या खिडकीच्या सरळ रेषेत तो बाक, इकडं मात्र खालच्या बाजूला नदीच्या बाजूला तोंड करून तो बाक आहे. तसं तो बाक ठेवलेला होता. तिथं स्वरूपा हे दोघं बसले ते मावशी आणि हे आणि स्वरूपानंद बाहेर येऊन त्यांच्याकडे तोंड करून बसून मावशीशी यांच्या बोलले. असं मला देखील माझे एक शिक्षक म्हणाले ते की तुला एवढी आवड आहे तर तू खरं आमच्या स्वरूपानंदांकडे जायला पाहिजेस पावसला, असं ते म्हणाले. ही 72 सालची गोष्ट होती. म्हणजे मी 10वी 11वीत होतो तशी काही शक्यता नव्हती. 74 साली स्वामीजींनी देह ठेवला. आपण जो ज्या पद्धतीने आपण जीवन जगतो आहे श्रवणाबरोबर आपल्या सगळ्यांना नियमित श्रवण आहे तसंच मनन आपण करावं असं मी अगदी ज्याला प्रेमाने आग्रह म्हणू तशा प्रेमाच्या आग्रहाने मी म्हणेन की आपण जे काही ऐकलं ते काय ऐकलं ते आठवण्याचा प्रयत्न करावा. मननामध्ये जे सार आहे तेवढं आठवलं तरी देखील पुरतं. म्हणजे टेप रेकॉर्डरमध्ये जसं रेकॉर्ड होतं आणि मग परत एकदा सगळं टेप रेकॉर्डर आपल्याला ऐकवतो तशी सगळी स्मरणशक्ती नसेल तरी चालेल. श्रवण करत असताना सार श्रवण खरं म्हणजे महत्वाचं असतं. जे याच्यात पॉइंट काय आहे ते महत्वाचं असतं आणि तो जो मुख्य मुद्दा असतो 1, 2, 3 तर ते लक्षात राहून त्याच्यावर थोडंसं मनन प्रत्येकाने जरूर करावं. ध्यानाला थोडंसं बसावं, आपण बसतोच, तसंच चिंतन काही बाही करावं. चिंतन करता करता म्हणजे निधिध्यासन म्हणजे ध्यान खरं, पण ध्यान हे जसं निधिध्यासन आहे त्याच्यानंतर श्रवण मनन आणि ध्यान झाल्यानंतर आत्म्याच्या गुणांचं चिंतन करावं आणि परमेश्वराच्या प्रेमाचं आणि क्षमेचं असं चिंतन करावं. दोन गोष्टींचं चिंतन अधिक करावं. आत्मस्वरूपाच्या गुणांचं चिंतन करावं आणि परमेश्वर कसा दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे, सद्गुरु कसे दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि प्रेमळ आहेत एवढं फक्त चिंतन करावं. बाकी फार शास्त्राचं चिंतन नाही केलं तरी चालेल, आपल्याला पंडित व्हायचं नाहीये. असं असल्यामुळं इतकं चिंतन आपण करावं आणि त्या चिंतनानी सुखी व्हावं, ध्यानानी सुखी व्हावं, श्रवणानी सुखी व्हावं, मननानी सुखी व्हावं आणि चिंतनानीही सुखी व्हावं. सुख मिळवण्याचा एकच उपाय, ते म्हणजे देहबुद्धी सोडून आत्मभावाशी जवळीक, यांनी सुख मिळतं. आणि जितक्या संसाराचं चिंतन करू तितकं व्यग्रता आहे ते. संसाराचं चिंतनच व्यग्रतेला कारण होतं. त्यामुळं निदान आता या आपल्या वयामध्ये संसाराचं चिंतन तसं कमी करण्याचाच प्रयत्न आपण करावा. त्याच्यासाठी जी संसाराची परिस्थिती आहे ती परिस्थिती थोडीशी मान्य करावी आपण. ती मान्य करूनच हे परमार्थाचं श्रवण मनन, कारण परिस्थितीला बदलण्याची ताकद जी तरुण वयामध्ये असते ती पुढच्या वयामध्ये नसते. आणि परिस्थितीला बदलण्याची जी तरुण वयात ताकद असते ती म्हणजे स्वतःची कर्म, स्वतःची आर्थिक परिस्थिती, स्वतःची ध्यान परमार्थ इत्यादी विषयक परिस्थिती, ही बदलण्याची ताकद तरुण वयात असते. आणि या वयामध्ये आपण काही बदलू शकत नाही, म्हणजे आपण म्हणू तशी आपली मुलं देखील वागत नाहीत. आपल्याला एव्हाना पक्क समजलेलं असलं पाहिजे की मी या जगामध्ये, तसं सुनीता तू तुझ्या लक्षात येईल की तुझ्या मिस्टरांचे विचार ते तू बदलू शकत नाहीस, आणि त्यांच्याही लक्षात येतं की तुझे विचार बदलण्याच्या पलीकडचे आहेत. असे आत्ताच्या याच्यात म्हणजे वानप्रस्थाला फार हा अनुकूल काळ आहे असं मला वाटतं. कारण आपण आपल्या मुलांना बदलू शकत नाही हे एव्हाना या वयात कळावं, आपल्या पतीला बदलू शकत नाही हे या वयात कळावं. आणि मिलिंदादा हसतायत, पण आपल्या पत्नीला आपण बदलू शकत नाही हे या वयात अगदीच कळलेलं असतं. जे सगळ्यांना सगळं कळलेलं असतं पती आणि पत्नींना, असं असल्यामुळं मुलांना आणि आग्रही धरण्याचं कारण नाही हेही या वयात जवळपास कळलेलं असतं. तर हा सुकाळ आहे परमार्थाकरता खरं पाहायचं झालं तर. अलिप्त होण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. जसं परमार्थाच्या भूमिकेत लिप्तता साधण्यासाठी तरुण वय हे अतिशय योग्य वय आहे, तसं अलिप्तता गाठण्यासाठी संसारापासून हे वय फार अनुकूल आहे असं मला वाटतं. तर एवढं तू आश्चर्याने ऐकू नकोस, हे खरंच तसं आहे. कसं आहे की आता या वयामध्ये मधुरातही समाविष्ट झाल्यामुळं, नाहीतर पूर्वी या वयाच्या साधकांशी बोलताना त्या वर असायच्या, उपयोग व्हायचा नाही. तर एवढं जरी आपल्याला समजलं तरी कितीतरी प्रेरणा घेऊन आपण इथून जाऊ असं मला वाटतं. मला असं वाटतं की त्यामुळं मानसितही मिलिंददादा, म्हणजे वैद्य मिलिंददादा लिंबई या सगळ्यांचा हा कार्यक्रम करण्याचा उद्देश देखील आपोआपच सफल संपूर्ण असा होऊ शकेल. आशीर्वादाच्या ऐवजी आपण काय करू असा संकल्प व्यक्त करून मी इथं थांबतो असं मला वाटतं. हरी ओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर. ईश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।